वेल्हाळ मधाळ बालपणात आवडतो प्रत्येकालाच गोष्टींचा खाऊ. मनाशी संवाद साधतात गोष्टीमधले काऊ आणि चिऊ. बालवयात चिऊताई मनावर कितीतरी संस्कार करते. इवल्याशा चिऊताईची इवलीशी गोष्ट मग पुढे जन्मभर पुरते. मोठं झाल्यावर लक्षात येतं रम्य बालपण राहिलं मागे. या गाण्यानं त्या ओल्या आठवणींचे क्षण होतील जागे.
काड्या आणल्या वेचून गवताच्या काड्या.